सो जैसे की मी असं गा की सोशल मीडियामध्ये सध्या दोन ऍप्समध्ये ना घमासान युद्ध सुरू आहे, म्हणजे असे युजर्स आहे ना त्यांच्यामध्ये हे युद्ध सुरू आहे, ही भांडणं सुरू आहेत. आणि ते ऍप्स म्हणजे एक युट्यूब आणि सेकंड टिकटॉक. युट्यूब युजर्स आणि टिकटॉक युजर्स यांच्यामध्ये सध्या भांडणं सुरू आहेत. जसे आपले गली मोहल्ले के झगडे होते वैसे झगडे इनके चल रहे. आणि युट्यूब वाले म्हणतात की टिकटॉकला बॅन करा, आणि टिकटॉक वाले म्हणतात की नाही आम्हीच सगळ्यात भारी आहोत वगैरे. तर सध्या सोशल मीडियावरती एक हॅशटॅग पण चालू आहे बॅन टिकटॉक नावाचा, टिकटॉकला बॅन करा म्हणून. कारण टिकटॉक वरती अनेक असे आक्षेपार्ह व्हिडिओज आहेत ना ते समोर आले आहेत, ज्याच्यामुळे नेटकरी जे आहेत ना ते भयंकर संतापले आहेत. आणि ते म्हणतात की आता टिकटॉक बॅन झालंच पाहिजे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुगल प्ले स्टोअरवरती जे ऍप डाऊनलोड आपण करतो ना तिथे रेटिंग असतं बघा, तर रेटिंगमध्ये टिकटॉक ऍपला गेल्या काही दिवसामध्ये 4.5 वरनं डिरेक्टली त्याचं रेटिंग आहे ते 1.5 झालंय. म्हणजे इतकं खाली ते घसरलंय, लोकांनी त्याला इतकं खाली ते घसरवलंय, म्हणजे एवढे ऍप्स ते डिलीट केले गेलेले आहेत. सो असं जे युद्ध आहे ना सध्या टिकटॉक आणि युट्यूब युजर्स यांच्यामध्ये सुरू आहे, दोघे म्हणतात की आम्हीच भारी आहे. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही सध्या कोणाला सपोर्ट करताय याच्यामध्ये मला सांगू शकता तुम्ही? ऑलराईट, थोड्याच वेळात पुन्हा ते कुठे जाऊन ऐकत राहा 93.5 रेड एफ एम. मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, घर पे रहो, सेफ रहो, बजाते रहो.